झाला आता एक काम हो उरलं
आता आणि काय उरलं.